पहिले राजे अध्याय 21 अहाब आणि नाबोथाचा मळा. नंतर असे झाले की अहाब राजाचा राजवाडा शोमरोनात होता. त्याच्या महाला शेजारी इज्रेल येथे एक द्राक्षाचा मळा होता. तो नाबोथ इज्रेलकर नावाच्या मनुष्याचा होता. एकदा अहाब नाबोथला म्हणाला, तुझा मळा मला दे, तिथे मला भाजीचा मळा करायचा आहे. तुझा मळा माझ्या महालाला लागूनच आहे, त्याच्याऐवजी मी तुला आणखी चांगला द्राक्षमळा देईन, किंवा तुला हवे असेल तर याचा मोबदला मी पैशात देईन. नाबोथ अहाबाला म्हणाला, माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणास द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो. तेव्हा अहाब घरी परतला, पण तो नाबोथावर रागावलेला होता. इज्रेलचा हा मनुष्य जे बोलला ते त्यास आवडले नाही. म्हणजे नाबोथ म्हणाला होता, माझ्या कुटुंबाची जमीन मी तुम्हास देणार नाही. अहाब अंथरुणावर पडला, त्याने तोंड फिरवून घेतले आणि अन्नपाणी नाकारले. अहाबाची पत्नी इज्बेल त्याच्याजवळ गेली, त्यास म्हणाली, तुम्ही असे खिन्न का? तुम्ही जेवत का नाही? अहाब म्हणाला, इज्रेल येथल्या नाबोथाला मी त्याचा मळा मला द्यायला सांगितला, त्याची पूर्ण किंमत मी मोजायला तयार आहे, किंवा हवे तर दुसरी जमीन द्यायला तयार आहे, हेही मी त्यास सांगितले, पण नाबोथ त्याचा मळा द्यायला कबूल होत नाही. इज्बेल त्यास म्हणाली, पण तुम्ही तर इस्रायलाचे राजे आहात, उठा काहीतरी खा म्हणजे तुम्हास बरे वाटेल. नाबोथ इज्रेलकरचा मळा मी आपल्याला मिळवून देईन. इज्बेलने मग काही पत्रे लिहिली, पत्रांवर तिने अहाबाची सही केली. अहाबाचा शिक्का वापरून पत्रावर तो शिक्का उमटवला. मग तिने ही पत्रे नाबोथाच्या गावाच्या वडीलधाऱ्या मंडळींना आणि थोरा मोठ्यांना पाठवली. पत्रातला मजकूर असा होता, एक दिवस उपवासाची घोषणा करा, मग गावातल्या लोकांस एकत्र बोलवा, तिथे नाबोथविषयी बोलणी होईल. नाबोथाबद्दल खोट्या गोष्टी सांगणारी काही अधम माणसे जमवा. नाबोथ राजाविरुद्ध आणि देवाविरुद्ध बोलला हे आम्ही ऐकले, असे त्या मनुष्यांनी म्हणावे. एवढे झाल्यावर नाबोथला गावाबाहेर घालवून दगडांचा वर्षाव करून मारा. इज्बेलीच्या पत्रातील आज्ञेप्रमाणे इज्रेलमधल्या गावातील वयाने आणि मानाने वडीलधाऱ्या म्हणजे पुढाऱ्यांनी मंडळींनी ही आज्ञा मांडली. त्यांनी उपवासाचा म्हणून एक दिवस घोषित केला. त्या दिवशी सर्व लोकास सभेस बोलावले, नाबोथला सर्वांसमोर खास आसनावर बसवले. मग नाबोथ देवाविरुद्ध आणि राजाविरुद्ध बोलल्याचे आपण ऐकले आहे, असे दोन अधम मनुष्यांनी साक्ष सांगितली. तेव्हा लोकांनी नाबोथाला गावाबाहेर घालवले आणि तो मरेपर्यंत त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला. मग त्या प्रतिष्ठित मनुष्यांनी इज्बेलीकडे निरोप पाठवला, नाबोथचा वध झाला आहे असा तो निरोप होता. इज्बेलने हे ऐकले तेव्हा ती अहाबाला म्हणाली, नाबोथ मेला, आता तुम्हास नाबोथ इज्रेलकरचा हवा होता तो मळा तुम्ही जाऊन ताब्यात घेऊ शकता. जो ते पैसे घेऊनही ताब्यात द्यायला तयार नव्हता, नाबोथ आता जिवंत नाही मेला आहे. यावर इज्रेलकर नाबोथ आता मरण पावला आहे हे अहाबाने ऐकले तेव्हा त्याने तो द्राक्षमळा आपल्या ताब्यात घेतला. यावेळी परमेश्वर एलिया तिशबीशी बोलला, उठ शोमरोनामधल्या इस्रायलचा राजा अहाबकडे जा, तो नाबोथाच्या द्राक्षमळ्यात असेल, तो मळा वतन करून घ्यायला तिथे गेला आहे. अहाबाला जाऊन सांग की परमेश्वर म्हणतो, अहाब नाबोथाला तू मारलेस, आता त्याचा मळा वतन करून घ्यायला निघालास, तेव्हा आता मी सांगतो ते ऐक, नाबोथ मेला त्याच जागी तू सुद्धा मरशील. ज्या कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटले तीच कुत्री त्याच ठिकाणी तुझे रक्त चाटतील. तेव्हा एलिया अहाबाकडे गेला. अहाबाने एलियाला पाहिले आणि तो म्हणाला, तुला मी पुन्हा सापडलो, तू नेहमीच माझ्या विरुद्ध आहेस. एलिया म्हणाला, हो, तुला मी पुन्हा शोधून काढले आहे. तुझे आयुष्य तू परमेश्वराचे अपराध करण्यातच घालवलेस, तेव्हा परमेश्वर तुला काय सांगतो ते ऐक. मी तुझा नाश करीन, मी तुला आणि तुझ्या कुटुंबातील सर्व पुरुषांना, तो इस्रायलात कोंडलेला असो किंवा मोकळा असो, त्यास मी ठार करीन. नबाटाचा पुत्र यराबाम याच्या कुटुंबासारखीच तुझ्या घराचीही वाताहत होईल. अहियाचा पुत्र बाशानाच्या कुटुंबासारखीच तुझी दशा होईल. या दोन्ही घराण्यांचा समूळ नाश झाला. तू माझा क्रोध जागा केलास, इस्रायल लोकासही पाप करायला लावलेस. शिवाय परमेश्वर असे म्हणतो, तुझी पत्नी इजबेल हिच्या शरीरावर इस्रायलमध्ये कुत्री तुटून पडतील. अहाबाच्या घरातल्या ज्याला कुणाला गावात मरण येईल त्यास कुत्री खातील, आणि जो कोणी शेतात मरेल तो पक्ष्यांचे भक्ष होईल. अहाबाने जितके पापे केले, जितके अपराध केले, तेवढे कोणीच केले नाहीत. त्याची पत्नी इजबेल हिने त्यास भर दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने हे सर्व करायला लावले. अहाबाने आणखीन एक पातक केले, ते म्हणजे अमंगळ मूर्तीची पूजा केली. अमोरी लोकांनीही हेच केले. तेव्हा परमेश्वराने त्यांच्याकडून हा प्रदेश काढून घेऊन इस्रायल लोकास दिला. एलियाचे बोलून झाल्यावर अहाबाला फार दुःख झाले. दुःखाने त्याने अंगावरचे कपडे फाडले, मग विशेष शोक वस्त्रे परिधान केली. त्याने अन्नत्याग केला, त्याच कपड्यात तो झोपला. तो अतिशय दुःखी आणि खिन्न झाला होता. परमेश्वर एलिया तिशबी संदेश त्याला म्हणाला, अहाब माझ्यामुळे नतमस्तक झाला आहे असे दिसते, तेव्हा तो जिवंत असेपर्यंत मी त्यास संकटात लोटणार नाही. त्याचा पुत्र राज्यावर येईपर्यंत मी थांबेन, मग त्याच्या घराला मी उपद्रव देईन.